करोति वाचारं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बद्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः शृण्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैषाङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरा सुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गारहस्ते किल एकनाथ सदृशो वृद्धौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैरा रत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुब्रुदम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहम् बोधशुचिद्वपूर्ण सततम् तुरीयत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् यक्षस्वदीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जो सर्व नेणिवा जाणीजे मौनाचिया मिठिया वाणीजे काहीच न होनी आणीजे आपण पयाजो तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे तया तूते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा। जो सर्व नेणिवा जाणत जाणत म्हणजे या ठिकाणी तो नाही या ठिकाणी तो नाही अशा प्रकारे नेती नेती असं म्हणत असं लक्षात घेत तुला जाणतो मौनाचिया मिठिया वाणीजे ज्याचं केवळ मौनानी स्तवन होऊ शकत स्तवनानी जो स्तवनापासून दूरच राहतो काहीच न होनी आणि जे आपण पयाजो आपण जीवस्वरूप अथवा शिवस्वरूप अथवा ब्रह्मस्वरूप असा कुठलाही अभिनिवेश अभिमान भाव न धरता जो सहज स्थितीमध्ये असतो तया तुझी या उद्देशासाठी अशा हे सद्गुरु तुमचं स्तवन करण्याच्या हेतूने पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे पश्यंती आणि मध्यमा म्हणजे हृदय अंतकरण आणि मन इथून ज्या वाणी उमटतात पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे पश्यंती मध्यमा आणि परा यांच्या सकट वैखरी देखील जिथे थांबते तया तूते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे त्या तुझी सेवा करावी म्हणून मी स्तुतिरूप बोलके या स्तोत्राचे लेणे स्तुतिरूप अलंकार तुझ्यावर चढवतो आहे हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा ही गोष्ट आपण सहन करावी असं म्हटलं तरी देखील तुम्ही अद्वैत रूपानी एकत्वानी सर्वत्र नटून असल्याने तुम्हाला कोणतीही गोष्ट सहन करावी असं म्हणणं म्हणजे देखील तुमच्या महिम्याला उणं आणण्यासारखं आहे कमी लेखण्यासारखं आहे परी रंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया। एखाद्या गरीबानी त्या गरीबाला अमृताचा सागर जर कोणी प्रदान केला, देखिलिया पडे उचिताचा विसरू, आता काय करावं याचं हेही त्याला जसं समजेन असं होईल, मग करू धावे पाहून येरू शाकांचा तया, आणि ते अमृतच पाहुणचारासाठी वापरायचं सोडून तो मंडईत जाऊन जसं भाजीपाला खरेदी करण्याचा खटाटोप करेल, तेथे शाकूही कीर बहुत म्हणावा, पण त्याचं हे किरकोळ आदरातिथ्य देखील खूप म्हणावं, तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा, उजळोनी दिव्य तेजा हतीवा ते भक्तीची पहावी। खरं म्हणजे त्यांनी अमृतानी स्वागत करावं, अमृत जर त्याला मिळालेलं आहे तर ते अमृतच वाढावं, पण त्याचा महिमा न कळता तो जसा बाजारात जाईल आणि काही काही खरेदी करून त्यांनी पाहुणचार करण्याचा प्रयत्न करेल, हा पाहुणचार देखील न पाहता खरं म्हणजे त्याचा त्याला झालेला हर्ष जसा पाहावा, पाहुणचार करण्याची त्याची भूमिका ती जशी पाहावी, उजळोनी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पाहावी, सूर्याला हातात निरांजन घेऊन ओवाळलं जातं, सूर्य काय थोडाच त्या ओवाळण्यामध्ये सापडतो, पण जो ओवाळतो त्याच्या भक्तीची त्याच्या भक्तीचं कौतुक पाहावं। बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची के आहे, काय योग्य काय अयोग्य हे जर बाळाला समजत असतं, आई लहान मुलाला किती प्रेमाने नटवते, एका क्षणात तो डोळे चोळतो आणि सगळं काजळ चेहरा काळा करून घेतो, त्याला कुठं माहीत असतं आईने हे सगळं कशाकरता केलंय, पण जर त्याला माहीत नाही म्हणून आपण त्याला नावं ठेवायला जर गेलो तर मग लहानपण कशाला म्हणायचं, बाळपण कशाला म्हणायचं, बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची के आहे, मग लहानपण काय राहिलं, तरी सासची येरी माये म्हणून तोषे, पण आईला मात्र केवढा संतोष होतो, त्यांनी 10 मिनिटात का सगळं विस्कटून टाके ना, पण त्याला नटवण्याचा आईला केवढा संतोष होतो, हा गा गावर असे भरले पाणी पाठी पाय देता आले ते गंगा काय म्हणितले परते सर, गावातला गावर अस म्हणजे मोऱ्या अक्षरशः गटार नाले, गंगेच्या पाठीवर पाय देत गंगेवर येतात, हा गा गावर असे भरले पाणी पाठी पाय देता आले ते गंगा काय म्हणितले परते सर, मी केवढी शुद्ध पवित्र आणि तू केवढ्या अपवित्रतेनी भरलेला आहेस असं थोडंच गंगा त्या पाण्याला म्हणते, असं म्हणतानाच परवा मी टीव्हीवर वाचलं, पाटी आलेली होती की गंगा शुद्ध करण्यासाठी आम्हाला 18 वर्ष लागतील असं प्रतिज्ञापत्र सरकारने लिहून दिलं, हा गावरस इतका येऊन मिसळतो आहे गंगेमध्ये, पण गंगा त्या सगळ्याला जसं सामावून घेते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यांच्या वेळेला हा प्रश्न एवढा नसणार नाही का, तेव्हा गंगा गंगेचा हा महिमा आहे अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले। आता गंगा ही बिचारी होऊन गेलेली आहे या सगळ्या घटनेमुळे, पण तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांना जे म्हणायचे ते जसं पाहावं, हर्ष वेगूची घ्यावा जसं तो जो पाहुणचार करणारा आहे तसंच हे विधान आपण घ्यायचं, जी भृगूचा कैसा अपकारू, इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं, जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानवनी प्रियोपचारू, भृगूचं वर्तन कसं होतं, पण तेच वर्तन आपल्या अत्यंत प्रिय अशा भक्तांनी केलेला आपला उपचार आहे, जणू पूजा आहे, अशा भावानी भगवान विष्णूंनी त्याच्याकडे पाहिलं. तोषेचिना शारंगधरु गुरुत्वासी, आणि म्हणून तर तो शारंगधर विष्णू संतुष्टही झाला आणि गुरुत्वाला प्राप्त झाला, नाही का? ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांमध्ये कोणता देव श्रेष्ठ आहे अशी महर्षींमध्ये चर्चा सुरू झाली. आणि प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडल्यानंतर भृगु ऋषींना या तिघांचीही परीक्षा करायला सांगितलं. भृगु ऋषींनी प्रथम ब्रह्मदेवापाशी जाऊन ब्रह्मदेवाला दूषण देत ते बोलले, तेव्हा ब्रह्मदेव त्यांच्यावर रागावले. आता शंकर काय करतात असा विचार करून ते शंकरांकडे गेले, तेव्हा शंकर ध्यानाला बसलेले होते. भृगूंनी त्यांना धरून हलवलं, ध्यानातून उठवल्या बरोबर भगवान आदिनाथ शंकर हे संतापले. त्यानंतर ते क्षीरसागरात पहुडलेल्या भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी म्हणून आले. भगवान विष्णू त्यांचे पाय लक्ष्मी चुरत बसलेली होती, शेषशाही विराजमान होते, पहुडलेले होते. भृगूंनी तिथे येऊन विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. मिया लक्ष्मी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. ज्ञानेश्वर महाराजांनी उभी लिहिली, मी लक्ष्मीलाही बाजूला सारलं. भृगु पाय आपटत येतायत असं पाहिल्यानंतर आणि छातीपाशी असलेला कौस्तुभ मणी देखील बाजूला सारला. वोढवली वक्षस्थळींची उखिती चरण रजा आणि छाती पुढे केली. अजूनही ते पाऊलांची मुद्रा मी जतन करीगा सुभद्रा, अजून ते पाऊल मी जतन करून ठेवलेलं आहे. भगवान विष्णूंच्या पंढरीनाथांच्या छातीवर ती भृगुनी मारलेली लाथ दाखवतात. पंढरपूरला जी मूर्ती आहे तीच मूर्ती आपण केलेली आहे, या मूर्तीवर देखील ती लाथ, त्याचं चिन्ह, पदचिन्ह. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारू. खरं म्हणजे काय वर्तन, पण ते अत्यंत प्रिय अशा भक्तांनी केलेलं वर्तन आहे हे लक्षात घेऊन तोषेचिना शारंग धरू गुरुत्वासी. शारंगधर भगवान विष्णू त्यांनी भृगूंचं स्वागतच केलं नाही का? त्यांना भृगूंच्या भेटीने आनंदच झाला नाही का? म्हणून भृगूंनी विष्णू हे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ देव, पुराणातल्या कथा आहेत, आपण मर्यादेनी घ्याव्यात. विष्णू श्रेष्ठ का शंकर श्रेष्ठ अशा भावनेने घेऊ नयेत, याचं तात्पर्य श्रवण करावं. आणि म्हणून ते गुरुत्वाला प्राप्त नाही का झाले असं ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. की अंधारे खतले अंबर आले या दिवसनाथा समोर, अंधाराने गच्च भरलेलं असं आकाश झाले या दिवसनाथा समोर. सूर्यासमोर जेव्हा अशा प्रकारचं आकाश येतं, तेने तया ते परहासर म्हणितले काही, त्या दिवसनाथानी म्हणजे सूर्यानी हे असं अंधारा तुझं अभद्र दर्शन मला नको, तू बाजूला हो असं म्हणून थोडंच त्या अंधाराला आकाशाला बाजूला सारलं, त्याला त्यांनी प्रकाशित केलं. मी अशी एक गोष्ट वाचली ती की फार फार पुरातन काळी एका गावामध्ये फार दूरच्या गावची एक मुलगी लग्न होऊन आली. सगळेच अशिक्षित आदिवासी अशी त्यांची राहण्याची पद्धत, त्यांच्या झोपड्या, आणि रात्र झाल्यानंतर आपल्या घरातले रीतिरिवाज सासू सुनेला शिकवत असते की आपल्या घरात अशी अशी परंपरा आहे. तसं त्या गावातच ती परंपरा होती की एक मोठंच्या मोठं सतेलं घेऊन घरातला जो अंधार आहे तो अंधार त्या सतेल्यानी बाहेर फेकून द्यायचा. अशा प्रकारे सासूबाई सुनेला आपल्या घरातली रीत शिकवत होत्या की असं करायचं असतं रात्रभर, म्हणजे मग तो अंधार बाहेर टाकून टाकून 7-8-9 तासांनी उजेड आपल्या खोलीमध्ये झोपडीमध्ये उजेड येतो. अशा प्रकारची युक्ती सासूबाई सुनेला शिकवत होत्या. ती म्हणाली की अंधार दूर करण्यासाठी एवढ्याची गरज नाही, तिने थोडं गवत आणलं, नदीच्या काठावर जाऊन दोन गारगोट्या आणल्या, चकमक निर्माण केली आणि अग्नी प्रदीप्त करून गवत पेटवलं, त्याबरोबर अंधार दूर झाला. की अंधारे खतले अंबर झाले या दिवसनाथा समोर, सूर्य त्या अंधाराला तू मला तोंड दाखवू नकोस असं न म्हणता त्या अंधाराचंच रूपांतर जसं प्रकाशामध्ये करतो, तेने तया ते परहासर म्हणितले काही का सूर्य त्या अंधाराला आता तू दूर हो, अशा प्रकारचं आकाश त्याचं दर्शन मला नको असं म्हणतो. तेवी भेद बुद्धीची तुळे घालूनी सूर्य श्लेषासे काटाळे, तुकीलासी ते एकी वेळे उपसाही जोजी. त्याप्रमाणे मी भेद बुद्धीचा तराजू घेऊन आणि सूर्याची उपमा देऊन माझी भेद बुद्धी, माझ्या ठिकाणी असणारी भेद बुद्धी, जीव आणि शिव एकरूपच आहेत अशा प्रकारे न पाहण्याची माझी दृष्टी आणि सूर्याची उपमा, माझ्या भेदबुद्धीने मी तुमचं वर्णन करतोय आणि सूर्य कसा सर्व जगताला अंधारालाही सामावून घेतो म्हणतोय. खरं म्हणजे तुम्ही मला कधीच सामावून घेतलेलं आहे तुमच्या अद्वैत दृष्टीमध्ये, पण मी तुमची स्तुती करताना ते विसरलो आणि तुम्हालाच मी सूर्याचं उदाहरण सांगतोय की तो बघा कसा अंधारालाही सामावून घेतो, तसे आपण आहात आणि हे विसरून जातो आहे की तुम्ही मला सामावून घेतलेलं आहे. तेवी भेद बुद्धीची तुळे घालूनी सूर्य श्लेषाचे काटाळे, तुकीलासी तो एकी वेळे उपसाही जोजी. हे माझ्या हातून घडलं खरं, पण मी तुम्हाला प्रार्थना करतो की आपण ते सहन करावं, माझ्या हातून चूक घडली. जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी, जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी. ज्यांनी ध्यानाच्या दृष्टीने तुला पाहिलं, तुला पाहण्यासाठी ज्यांनी ध्यानाचा अवलंब केला, खरं म्हणजे मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा, कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. याला बाजूला सारा आणि मग माझं दर्शन घ्या असं काही नाही. जसं आहे तसं सर्वत्र एक परमात्मा तत्व भरून राहिलेलं आहे, पण ज्यांनी अशी खोडी काढली की हे विश्व जरा बाजूला सारल्याशिवाय त्याचं दर्शन होणार नाही, म्हणून ज्यांनी ध्यानाला बसण्याचा उपाय काढला आणि ते ध्यानाला बसू लागले. ध्यानाला बसून त्यांनी त्यांच्या मनातलं विश्व दूर केलं. ध्यानाला बसून त्यांनी त्यांचे विचार बाजूला सारले, त्यांच्या सर्व वृत्ती बाजूला सारल्या. सर्व वृत्ती बाजूला सारल्यानंतर सर्व वृत्ती गेल्या असं ज्याला समजलं तो एकच शिल्लक राहिला आणि त्याला आपल्या स्वरूपाचं भान निर्माण झालं. तो जो द्रष्टा होता तो द्रष्टा स्वरूप स्थितीला जाऊन पोहोचला. स्वरूप स्थितीला जाऊन पोहोचला आणि मग असं त्याच्या लक्षात आलं की हे जे स्वरूप समाधान आहे तेच डोळे उघडून जर पाहिलं तर सर्वत्र तो परमात्माच आहे, तसाच जो आत होता तोच बाहेर आहे. मग हे स्वयंसिद्ध असताना ज्यांनी ध्यानाला बसण्याची शक्कल काढली, खरं म्हणजे हे सिद्धच होतं. जे सिद्ध होतं ते समजत नव्हतं म्हणून ध्यानाला बसायला लागले, पण तू ते सहन केलंस. तू ते सहन केलंस. जे सरळ आहे त्याच्याकरता असा आडवा घास घेतला, असा घास घेऊन सोपं होतं, पण माने मागून हात घालून घास घेतला. ध्यानाने तुला पाहिलं, वेदादी वाचा वानिलासी, अशा रीतीने तुला पाहिलं, तुझं वर्णन करण्याचा मोह झाला. तुला पाहिलं कसं? सर्वत्र तूच आहेस असं तुला पाहिलं. ब्रह्मै वेदम अमृतम पुरस्तात ब्रह्म पश्चात दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम, सर्वत्र तूच भरून राहिलेला आहेस असं ध्यानाचा डोळा पाहिला आणि त्याच्या पश्चात तुला या पद्धतीने जाणलं. या पद्धतीने जाणल्यावर आपण जाणलं असा भाव निर्माण झाला. जाणलेलंच होतं, पण त्याचं वर्णन करण्याचा मोह निर्माण झाला आणि ज्यांनी ज्यांनी जाणलं त्यांनी त्यांनी वर्णन केलं. त्या वर्णनालाच वेद असं म्हणतात. म्हणजे जे मुळातच जाणलेलं आहे ते वेद याचा अर्थ, जे जाणायला शिल्लक आहे त्याला वेद म्हणत नाहीत. वेद याचा अर्थ जे जाणलं गेलेलं आहे ते. पूर्वी जे ज्ञानी ज्ञाते होऊन गेले त्यांनी जे जाणलं आणि जे जाणलं ते लिहून ठेवलं त्यालाच वेद अशी संज्ञा झाली. हे जाणलं गेलेलं आहे. त्यांनी तुला कसं वर्णन केलं? त्यांनी असं सांगितलं की आकाश नव्हे, पृथ्वी नव्हे, वायू नव्हे, तुझं वर्णन काय केलं? जे जे दिसते ते नव्हे असं वर्णन केलं. तो अक्षर आहे, तो अव्यय आहे, आकाशातही तो आहे, पण केवळ आकाश तो नव्हे. तो जगतामध्ये आहे, पण केवळ जगतामध्ये तो नाही. हे जगत जरी नाहीसं झालं तरी तो आहे. सत एव सौम्य इदमग्रे आसीत एकमेवा द्वितीयम. हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी एक सत्तत्वच भरून होतं, एक सत्तत्वच कोंडलेलं होतं. तेच तत्व विश्व बनलं. विश्वामध्ये तेच आत बाहेर नटून राहिलेलं आहे. आणि दिसतं तेवढं सगळं नाहीसं झालं तरी देखील तेच केवळ शिल्लक राहतं. अशा प्रकारे वेदांनी तुझं वर्णन केलं. वेदादी वाचा वानिलासी, पण जे जे वर्णन केलं हे नव्हे हे नव्हे हे नव्हे असं वर्णन केलं त्या वर्णनाला ज्ञानी पुरुषांच्या अनुभवाने बाधा आणली. ज्ञानी पुरुषच, ते जाणतात की तो सर्वत्र आहे आणि उपदेश करताना म्हणतात की याच्यात नाही याच्यात नाही, कारण तुम्ही जसं तसं तुम्ही जसं समजता तसा तो त्याच्यात नाही। जेव्हा हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादाला की तुझा नारायण या खांबात आहे का, तो सर्वत्र आहे असं तो म्हणाला, खांबात देखील आहे। म्हणून तर त्यांनी खांबाला लाथ मारली। म्हणून ज्याला शिकवायला लागतं, ज्याला माहीत नसतं, त्याला सुरुवातीला तो खांबात नाही, तो स्त्रीमध्ये नाही, तो पुरुषामध्ये नाही, तो झाडामध्ये नाही, तो जगतामध्ये नाही, तो मनामध्ये नाही, तो वृत्तीमध्ये नाही, हे सर्व बाजूला सारा असं शिकवायला लागतं। पण प्रत्यक्षतः ज्ञानी पुरुषांना माहीत असतं की सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे। अशा प्रकारे त्यांनी वर्णन पुष्कळ केलं, पण त्या वर्णनामध्ये अपूर्णता राहिली। याचं कारण ज्यांनी जाणलेलं आहे तो, ज्यांनी जाणलेलं नाही त्याच्यासमोर बोलतो आहे, संवाद होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। जाणता पुरुष ज्या भूमिकेतून बोलतो आणि ऐकणारा ज्या भूमिकेतून ऐकतो याच्यातच अंतर आहे। मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये तीन तत्वज्ञ प्राध्यापकच पूर्वी असणारे, त्यांना तिथे ठेवलं गेलेलं होतं। त्यांचा सकाळचा परिपाठ होता, सकाळी ते त्यांचं जे कॅन्टीन होतं त्या कॅन्टीनच्या बाहेर अंगणात एका टेबलच्या भोवती तिघ जण बसायचे आणि रोज वेगळ्या वेगळा विषय चर्चेला घ्यायचे। कधी सूर्यमंडल, आकाशगंगा, कधी प्राणीशास्त्र, कधी वनस्पतीशास्त्र, कधी भूगोल, कधी इतिहास, कधी रसायनशास्त्र, कधी फिजिक्स, वेगवेगळ्या विषयावर बोलायचे आणि ते अतिशय सभ्य होते। त्यांना तिथंच ठेवलेलं होतं, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच होते, पण त्यांची जी चर्चा चालत असे ती मोठ्या गांभीर्याने चालत असे आणि जवळपास सकाळच्या वेळेत पाऊणे एक तास तिथं ते चहाच्या निमित्ताने एकत्र जमायचे आणि चर्चा करायचे। डॉक्टरना मोठं कुतूहल होतं त्यांच्याविषयी, म्हणून एकदा त्यांच्या चर्चेमध्ये डॉक्टरही जाऊन बसले, केवळ श्रवणाची भूमिका करत ते बसले। त्यांची माहितीही अफाट होती, त्यामुळं एकाने काही सांगितलं विशिष्ट विषयाला धरून तर बाकीचे दोघं ते तटस्थपणे आणि शांतपणे ऐकत असत। मग दुसरा बोलायला सुरुवात करे तेव्हा जे पुढचे दोघं होते ते ऐकत असत। अशा प्रकारे त्यांची चर्चा झाली, पण साधारणपणाने अर्धा तास गेल्यानंतर आणि प्रत्येक जण दोन दोनदा तीन तीनदा बोलल्यानंतर डॉक्टरांच्या एक गोष्ट लक्षात आली की पहिला जो बोलतो आहे त्या सूत्राला धरून त्याच्यावर परत जेव्हा बोलायची वेळ येत असे तेव्हा तो बोलत असे, पण दरम्यान मधल्या दोन जणांनी त्यांचं म्हणणं खोडून काढलेलं असे, त्याच्यात अधिक माहिती घातलेली असे। जर तो सिद्धांत जुना झाला असेल तर तसं सांगितलेलं असेल, पण हा जो पहिला होता तो आपलं म्हणणं जे होतं जिथं तो थांबलेला होता ते लक्षात घेऊन आपलं बोलणं परत मांडत असे, परत दुसरे शांतपणे ऐकत। पण हे तिघही तसंच करतायत। डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की व्यर्थ संभाषण आहे, हे एकमेकांचं म्हणणं लक्षात घेत नाहीयेत, हे स्वतःचं म्हणणं मांडतायत आणि ऐकतायत देखील दुसऱ्यांनी सांगितलेलं, पण दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकून आपलं मत बदलत नाहीयेत. त्यामुळे जवळपास 40-50 मिनिटांनंतर डॉक्टर म्हणाले की मित्रांनो, तुमच्या या चर्चेमध्ये मला एक फार आश्चर्य वाटत आहे की एक जण बोलत असताना तुम्ही दोघं अतिशय शांतपणाने ऐकता, तर ते बाकीचे दोघं म्हणाले की हा संभाषणातला सभ्य लोकांचा नियमच आहे, असं मध्ये अडवून आपल्याला जे बोलायचं ते बोलू नये हा सभ्य लोकांचा नियमच आहे, अशाच प्रकारे चर्चा केली जाते. डॉक्टर म्हणाले पण अजून एक म्हणजे प्रत्येकाने मांडलेल्या विषयावर तुमचं मत तुम्ही न सांगता स्वतःच म्हणणं पुढं करता. तेव्हा ते तिघही हसले आणि म्हणाले की जगातली सगळी संभाषणं अशीच चालत नाहीत का. डॉक्टर तिथून उठले, तो सगळा विषय त्यांच्या डोक्यात होता, दिवसभर कामात होते. घरी आले, कामावर जाण्यासाठी बाहेर पडण्याच्या आधी त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं काही संभाषण झालेलं होतं आणि पत्नी ज्या ठिकाणी चुकत होती त्या गोष्टी त्यांनी पत्नीला समजावून सांगितल्या आणि बाहेर पडलेले होते. ते गेल्याबरोबर पत्नीनी ती ज्या ठिकाणी थांबलेली होती डॉक्टरांनी त्याच्यावर जे काही सांगितलेलं होतं ते सगळं बाजूला सारून ते लक्षात न घेता पत्नी परत स्वतःची बाजू मांडायला लागली. परत एकदा वादाचा प्रसंग आणि डॉक्टरांना अचानक आठवलं की ते तिघही म्हणाले होते की जगातली सगळी संभाषण अशीच चालत नाहीत का. म्हणून वडील मुलाला विशिष्ट तऱ्हेने सांगत असतात, मुलगा आपल्या भूमिकेतून वडिलांशी बोलत असतो, सासू आपल्या भूमिकेतून सुनेशी बोलत असते, सून स्वतःची भूमिका कदापि सोडत नाही. सर्वत्रच असं चाललेलं आहे असं, आणि ते म्हणाले की असं सगळीकडे चाललेलं असताना आम्हाला तिघांना मात्र इथं ठेवलंय. जी ध्यानाचा डोळा पाहिलासी अशा प्रकारे ध्यानामध्ये ध्यानाच्या दृष्टीने तुला पाहिलं, तुला पाहण्यासाठी इतका आडवा तिडवा घास घेतला. वेदादी वाचा वाणीलासी अशा प्रकारच्या सगळ्या चर्चेनी तुझी स्तुती केली. जे उपसाही जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी, पण तू त्यांना सहन केलंस, तू त्यांना क्षमा केलीस. ज्यांनी अशा प्रकारे केलं त्यांनाही तू क्षमा केलीस. तसंच मी तुझं जे स्तवन करतो आहे त्याबद्दल हे सद्गुरु राया तुम्ही मला क्षमा करावी. तरी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो, मी तुझ्या गुणांवर लुब्ध झालेलो आहे हे खरं आहे. अपराधू न गणी भलते करी तरी अर्धधणी नुठी कदा, मी तुझ्या तुमच्या गुणांवर जे मला आढळले तुमची अद्वैत बुद्धी आहे, पण मी तुमच्याकडे प्रकृतीच्या अंगाने पाहतो आहे आणि त्या प्रकृतीमध्ये मला कित्येक गुण दिसत आहेत, त्या गुणांवर मी मोहित झालेलो आहे. आता मी मोहित झालो म्हणून तुम्ही कृपा करून रागवू नका. हा अपराध झाला असेल एक वेळ तरीही होवो, पण मी तुमची स्तुती केली आहे खरी. भलते करी परी अर्धधणी नुठी कदा, आता मात्र पूर्ण बोधाच्या अंगाने मी भलतच काहीतरी करतोय, पण मी अर्धपोटी आता उठणार नाही. मी या गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, वानू लाधलो ते दुणेन थावे, दैवलो दैवे. मी गीता या नावानी तुझ प्रसाद रूपी अमृत सेवन कराव म्हणून प्रवृत्त झालो. हे गीतारूपी अमृत आहे ते खरं म्हणजे ओतप्रोत भरलेले तुम्हीच आहात. तुम्ही आणि गीता हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. मी या गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, वानू लाधलो ते दुणेन थावे दैवलो दैवे. माझं भाग्य दुणावलं असं मी म्हणेन, कारण मला तुम्ही उपलब्ध आहात आणि मी गीतेची स्तुती करतोय त्या स्तुतीमध्ये तुम्हीच आहात. अशा प्रकारे माझं भाग्य दुणावलेलं आहे. माझ्या समोर केवळ तुम्ही नाही तर गीता देखील आहे आणि गीता हे तुमचंच वर्णन करते आहे. तुम्हाला प्राप्त कसं करायचं ते सांगते आहे. माझी या सत्यवादाचे तप ज्ञानेश्वर महाराज स्वतःविषयी जे बोलले, त्यांच्या चरित्राविषयी जे बोलले, असे ज्ञानेश्वरीत देखील फार थोडे प्रसंग आहेत. त्याच्यातला हा एक प्रसंग आहे. स्वतःबद्दल बोलायला स्वतःची किती यथार्थ ओळख असायला लागते ते या ओव्यांवरून समजतं. स्वतःबद्दल किती खात्री असावी लागते ते या ओव्यांवरून समजतं. ते असं म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझ्या वाचेनी सत्यवाद, सत्यवाद म्हणजे ब्रह्माविषयी बोलणं, ब्रह्माविषयी चिंतन करणं, ब्रह्म जाणून घेणं आणि ब्रह्माविषयी बोलणं, बुद्धीमध्ये चित्तामध्ये ब्रह्म राखून, अमृत अविनाश भाव राखून कदापि देहबुद्धीवर न येता वर्तन करणं, बोलणं, हे माझ्या वाचेनी अशा प्रकारच्या सत्यवादाचं तप वाचा केले बहुत कल्प, फार फार पूर्वीपासून. मागचा जन्म नाही, मागचे कित्येक जन्म, कित्येक युग, कित्येक कल्प आम्ही हेच करत आलो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज हाच स्वतः एक चमत्कार आहे. वयाच्या 16व्या वर्षी ही ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. त्या जन्मात तर सद्गुरु भेट होईपर्यंत बालपणातच काळ गेला चालू जन्मात. पण हे माझ्या एका जन्माचं नाही असं ते स्वतः म्हणतात. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. आणि हे जे सत्यवादाचं तप मी केलं त्याच्या फलस्वरूप ही गीतारूपी महाद्वीप मला वर्णन करण्यासाठी म्हणून प्राप्त झालेली आहे. आज मी त्याचा अधिकारी आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. गुरुसेवेचा मी अधिकारी आहे. मी गीता वर्णनाचा, गीता उपदेशाचा आज अधिकारी आहे. याचं कारण माझ्या वाचेनी हा जो ब्रह्मवाद आहे, ब्रह्माविषयी बोलणं आहे, हे युगानुयुग नव्हे तर त्याच्याही पलीकडे कल्पानुकल्प हेच केलेलं आहे. पुढे ते म्हणतात, पुण्ये पोशिली असाधारणे. आपण काही थोडं बहुत पुण्य करतो, थोडस कोणाला तरी दान देतो,
मी अशी एक गोष्ट वाचली की एका व्यापाऱ्याची मारवाड्याची बायको समुद्रात बुडत असताना एका बहादूर तरुणांनी तिला बाहेर काढली. ती थोडी शुद्धीत आल्यावर तिने आपली पर्स उघडली आणि ती म्हणायला लागली की या बहादूर तरुणाला मी 10 रुपये देऊ का, असं आपल्या नवऱ्याला तिने विचारलं. तर तो म्हणाला 5च दे, तुला बाहेर काढलं तेव्हा अर्ध मेली काढलेलं होतं, 5च दे, 10 नको. आपल्या पुण्याच्याही कल्पना काय असतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुण्य पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे, आणि त्या पुण्यानी असाधारण पोषण केलेलं पुण्य कल्पानुकल्प आम्ही करत होतो त्यांनी तुमचे गुण. हे सद्गुरु नाथा मी वर्णन करतो आहे, देऊनी मज उत्तीर्णे झाले याची ही संधी मिळून मी असाधारण पुण्य अनेक काळ अनेक कल्पपर्यंत तशी कर्म मी करत आलो, त्यामुळं तुझ्या गुणांचं वर्णन करण्याचं भाग्य मला लाभलं आणि ती पुण्य जणू उत्तीर्ण झाली. जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची आज आघवी फेडिली आजी. जे गीता येणे नावे नावाणिगी, जे अविद्या जिणोनी दाटुकी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. पुढच्या वेळेला म्हणतो हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्निद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञान होबा माऊली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ हरि.